नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत दोन महत्वाची विधेयकं सादर होणार आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, गोवा विधानसभा क्षेत्रातील अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वासंदर्भातलं विधेयक मांडणार आहेत. तर राज्यसभेत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल समुद्रामार्गे मालवाहतुकीसंबंधीचं विधेयक सादर करणार आहेत. हे विधेयक वाहकांची जबाबदारी, अधिकार यामध्ये स्पष्टता आणून समुद्री वाहतुकीत सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यास मदत करणार आहे. महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचं केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत काल सांस्कृतिक कार्य विभाग, पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. क्रिएटर्स इकॉनॉमीच्या विकासासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशानं हा करार महत्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवकांना सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन विभागानं मुंबईतल्या पवई इथल्या आयआयटी संस्थेबरोबर सामंजस्य करार केला. या अभ्यासक्रमामुळे तरुणांच्या क्षमतांमध्ये वाढ होणार असून त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबईत गोरेगाव इथं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मोफत डायलिसिस सेंटरचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना उपक्रम राबवत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शासनाच्या या योजना उपक्रमाबरोबरच सामान्य माणसाला अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळण्यासाठी सामाजिक संस्थांचं योगदानही मोलाचं ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता पानट यांचं आज निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या आठवड्यात त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर सविता पानट यांचा शहरातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक चळवळीशी संबंध होता. शहर आणि राज्य पातळीवरील गायनोकॉलॉजिकल सोसायटीच्या तसंच शहरातल्या प्रसिद्ध अनंत विद्यामंदिर प्रशालेच्या आणि अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या त्या पदाधिकारी होत्या. डॉक्टर पानट या साकार या अनाथ बाळांचं दत्तक प्रक्रियेद्वारे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य आणि 25 वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात मर्यादेपेक्षा जास्त गौण खनिज उपसा केल्यापोटी महसूल विभागानं 15 स्टोन क्रेशर मालकांना 40,21,80,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईची नोटीस देऊन 9 वर्ष उलटून गेले आहेत. याबाबत जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या उपस्थितीत काल प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेली ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. रॅपिड टायब्रेकमध्ये दिव्यानं आपल्याच देशाची ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीचा 2-0 असा पराभव केला. आता ती अंतिम चारच्या लढतीत आपल्याच देशाची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीसोबत सामील झाली असून उपांत्य फेरीत दिव्याचा सामना चीनच्या ग्रँडमास्टर तानझोंगशी होणार आहे. तर आज संध्याकाळी हम्पीचा सामना दुसरी चीनी ग्रँडमास्टर लेई टिंगजी हिच्याशी होणार आहे. जवळपास आठवडाभराच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. आज पहाटेपासूनच अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात विशेषतः विदर्भात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सेनगाव तालुक्यातल्या बेर्डा इथल्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या मंदिरात 3 जण अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी प्रशासनाचं पथक बेर्डा गावाकडे रवाना झाल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाअभावी जिल्ह्यात खरीपाची पिके सुकत होती. जिल्ह्यात अद्यापही 23 जलप्रकल्प कोरडेच आहेत. नांदेड शहराला पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 20% पाणीसाठा आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहर तसंच जिल्ह्यातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. धाराशिव शहर आणि परिसरातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यमान झाल्यानं जिल्ह्यातल्या 41 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ 36% पाणीसाठा आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.